नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळत असल्याचे संकेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दणदणीत विजय. महायुतीच्या 2.5 वर्षांच्या कामांची जनतेकडून पोचपावती, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आणि बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 125 धावांनी आघाडीवर. आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळत असल्याचे संकेत दिसून येत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण 288 मतदारसंघांपैकी भाजपनं 3 जागांवर विजय मिळवला तर 90 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेनेनं 1 जागेवर विजय मिळवला असून 49 जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला तर 32 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 17, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 18, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 12 जागांवर तर इतर आणि अपक्ष उमेदवार 18 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तीनही ज्येष्ठ नेते सध्या पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून 1 लाखांहून अधिक मताधिक्यानं विजय झाले. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र फडणवीस 1,24,000 मताधिक्यानं तर बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विजयी झाले आहेत. आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील 500 मतांनी विजयी झाले. वडाळा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर, कणकवलीमधून भाजपचे नितेश राणे तर परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंढे विजयी झाल्याचं वृत्त आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. मुंबईत अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मुरजित पटेल, अंधेरी पश्चिममधून भाजपचे अमित साटम, अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फहाद अहमद, कुलाबामधून भाजपचे राहुल नार्वेकर, दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी, धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवलीमधून भाजपचे रवींद्र चव्हाण तर गोरेगाव मतदारसंघातून भाजपच्या विद्या ठाकूर आघाडीवर आहेत. वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे मिलिंद देवरा अवघ्या 600 मतांनी आघाडीवर आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे सध्या पिछाडीवर आहेत. माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत आघाडीवर असून शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई आघाडीवर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील जवळपास 30,000 मतांनी आघाडीवर आहेत. कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार आघाडीवर आहेत. वाशिम जिल्ह्यात वाशिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ देवळे, कारंजा मतदारसंघातून भाजप महायुतीच्या सई डहाके, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण मतदारसंघातून महायुतीचे निलेश राणे, सावंतवाडीमधून शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर आहेत. धुळे शहर मतदारसंघातून भाजपचे अनुप अग्रवाल, यवतमाळ जिल्ह्यात पुसद मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक, गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे डॉ मिलिंद नरोटे, शहादा मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी तर आरमोरी मतदारसंघातून भाजपचे कृष्णा गजबे आघाडीवर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट तर औरंगाबाद पूर्वमधून एमआयएमचे इम्तियाज जलील 23,539 मतांनी आघाडीवर आहेत. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूरमधून शिवसेनेचे रमेश बोरणारे, कन्नडमधून भाजपच्या संजना जाधव, फुलंब्रीमधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे आघाडीवर आहेत. बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात 8व्या फेरीनंतर महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगेश क्षीरसागर 508 मतांनी आघाडीवर आहेत. आष्टीमधून 16व्या फेरीनंतर भाजप महायुतीचे सुरेश धस 44,518 मतांनी, माजलगावमधून 8व्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहन जगताप, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा तर गेवराईमधून 3र्या फेरीनंतर महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित आघाडीवर आहेत. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून 4र्या फेरीनंतर भाजप महायुतीचे नारायण कुचे 3,600 मतांनी, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण तर भोकरदनमधून भाजपाचे संतोष दानवे तिसऱ्या फेरी अखेर 3,278 मतांनी आघाडीवर आहेत. लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख 167 मतांनी आघाडीवर आहेत. लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख, अहमदपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर तर औसा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील, तुळजापूरमधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील, उमरग्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन हंबर्डे, नांदेड उत्तर शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जितेश अंतापूरकर, मुखेड भाजपचे तुषार राठोड, भोकर भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट भाजपचे भीमराव केराम तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर आघाडीवर आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तिसऱ्या फेरीअखेर भाजपचे संतू खांबर्डे 12,000 अधिक मतांनी आघाडीवर आहेत. हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून पाचव्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे, हिंगोलीमधून भाजपचे तानाजी मुटकुळे तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर आघाडीवर आहेत. परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद भरोसे, गंगाखेडमधून शिवसेनेचे विशाल कदम, पाथरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर आहेत. महायुतीच्या सरकारनं 2.5 वर्षात केलेल्या कामांची पोचपावती जनतेनं दिली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि लाडक्या ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीलाच साथ दिल्यानं महायुतीला अभूतपूर्व विजय दिल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. झारखंड विधानसभा निवडणुकीसह देशातल्या 48 विधानसभा मतदारसंघातल्या तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 9, राजस्थान 7, पश्चिम बंगालमधल्या 6, आसाम 5, बिहार आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 4, कर्नाटक 3 तर केरळ, मध्य प्रदेश आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी 2 तर छत्तीसगड, गुजरात आणि उत्तराखंडमधल्या प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. झारखंडमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भाजप 27 तर झारखंड मुक्ती मोर्चा 28 जागांवर आघाडीवर आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी 3,00,000 अधिक मतांनी आघाडीवर आहेत. राज्य विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 225 तर वंचित बहुजन आघाडीनं 200 उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र मतपेटीत याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त 1.58% मतं मिळाली आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचं प्रमाण नगण्य असून त्यांचे उमेदवार मुख्य शर्यतीच्याही बाहेर पडल्याचं चित्र आहे. तर नोटाला 0.78% मतदारांनी पसंती दिली आहे. क्रिकेट. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ 125 धावांनी आघाडीवर आहे. आज सकाळी यजमान संघाचा पहिला डाव 104 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 5 बळी घेतले. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या हर्षित राणानं 3 तर मोहम्मद सिराजनं 2 बळी घेतले. त्यानंतर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत बिनबाद 79 धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 39 तर KL राहुल 32 धावांवर खेळत होते. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीनं चायना मास्टर्स 2024 पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शेनझेन इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी डेन्मार्कच्या जोडीचा 21-16, 21-19 असा थेट पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना जपान आणि कोरिया यांच्यातल्या विजेत्या जोडीशी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 116 भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून उद्या सकाळी 11 हा कार्यक्रम प्रसारित होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळत असल्याचे संकेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दणदणीत विजय. महायुतीच्या 2.5 वर्षांच्या कामांची जनतेकडून पोचपावती. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आणि बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 125 धावांनी आघाडीवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.